इतनी शांति वाली अपजन वालों पर प्रश्न रखा है। लोग मन पाड़े इसका आनंद वाला अपजन के भी प्रश्न होता। करण लोभामूल प्रवृत्ति करना त्यामुळे लोभ जर वाढला तर प्रवृत्ती वाढली, प्रवृत्ती वाढली म्हणून कर्म वाढली आणि कर्म वाढली म्हणून कर्मफळ मिळाली, लोभ शमला। तात्पुरत्या कमलापण परत निर्माण झाला तर परत कर्म प्रवृत्ती वाढली, पण शांती तर राहिली आहे। लोभ वाढल्यावर जर शांती मिळाली तर काहीच प्रश्न नाही, कारण लोभामुळे चक्र सुरू होतं, त्या चक्रामध्ये सर्वात शेवटी कर्म वाढत। कर्म देखील भगवंतांनी तसं सांगितलं होतं, लोभा प्रवृत्ती आरंभ कर्मणा, कर्माचा आरंभ, पण त्याच्यानंतर कारण भगवंतांनी सांगतात की अशमा प्रवृत्ती वाढली जाते, इथून त्यांनी गडबड आहे। आणि प्रवृत्ती असली तरी देखील कामना वाढतात, असं उत्तरोत्त गणित काहीतरी इथं मांडल्यासारखं दिसत आहे। प्रवृत्ती झाल्यानंतर कुठेतरी आवेग जागा होऊन याच्यापासून बाहेर पडण्याची इच्छा निर्माण व्हायच्याऐवजी प्रवृत्तीमुळे ती प्रवृत्ती भरून काढण्यासाठी तर कामनात वाढतात, गृहा वाढतात असं भगवंत। लोभा हा प्रवृत्ती, आरंभ हा कर्मणा, आश्रम हा गृहा। त्यामुळे लोभापासून सर्व इंद्रियांची प्रवृत्ती किंवा ज्या विषयापासून लोभ झाला असेल संबंधित इंद्रियांची प्रवृत्ती वाढते, ही प्रवृत्ती वाढल्यामुळं कर्माला आरंभ होतो, कर्माला आरंभ होतो भोग प्राप्त होतात, तर भोग लागत मानवते परत लोभ हे, आणि लोभ परत वाढला तर लोभ वाढल्यामुळं परत प्रवृत्ती निर्माण होते, परत कर्माला आरंभ होतो, याच्यामध्ये अप्रवृत्ती तशीच राहते असं भगवंत सांगतात। याचा आउटकम जो आहे तो तृप्ती हा नाही सांगितलाय। तर अक्षम हा अवृत्ती हा हा त्याचा परिणाम सांगितलेला आहे। तसंच अतृप्ती असली तरी देखील गृहा मात्र तशी राहील, कशाकरता गृहा तशी राहील जर अतृप्ती असेल तर। या सगळ्याचा परिणाम अतृप्ती जरी सांगितलेला असला तरी देखील इंद्रियांचा परिणाम मनावर होतो, मनाला विषयांची वारंवार आठवण होते, भोगांची भोगलेल्या भोगांची वारंवार आठवण होते, असं असल्यामुळं भोग लागण्याचा देखील वाढते। लोभाना प्रवृत्ती आरंभा कर्मणा अशम गुहा रजनी एकाही जाहिरे विकृत हे प्रदर्शक त्याच्यातलं निरूपण खरंजी केलेलं आहे। आपलं इथलं प्रवचन खूप दिवसांनी होत असल्यामुळं तुम्ही देखील प्रथमच आपण ऐकतो आहोत अशा भावाने ऐकता आणि मी देखील तुम्हाला अगदी तल्लीन होऊन याचं निर्माण करतो आहे। खूप दिवस झाले मागपर्यंत केंद्रातलं बंदर राहिलं, आता आपल्यामुळे एकदम फरक पडतो। आधी दोन वेळेला केंद्र असतं, त्याच्यातलं एक केंद्र जर बंद राहिलं तर अंतर खूप वाढलं। प्रश्न असा निर्माण होतो की लोभ निर्माण होतोच का,
लोभागर इंद्रियांची भाव निर्माण होते कशाकरता कर्माचा आरंभ का होतो कारण असं की प्रकाश निर्माण होत नाही रजोगुण हा जो आहे सद्गुण जो प्रकाश निर्माण करतो सर्व द्वारेशी दशेची प्रकाश उपजता येते असं सद्गुणाचं वर्णन केलं आहे प्रकाशित नसल्यामुळे हे सगळं घडतं निर्मळता नाहीशी होते ज्ञानाचा प्रकाश नाहीचा होतो विवेक नाहीचा होतो असं घडल्यामुळे हे दुष्टचक्र सुरू होत रजगुणाच्या उपस्थितच ज्ञानाचा प्रकाश नाही त्यामुळे मग लोभ निर्माण जर झाला आणि सद्गुण असेल तर सद्गुण माणसाकडे कधीच लोभ होणार नाही असं नाहीये पण सर्व द्वारेशी देहेतील प्रकाश उपचार येते देहाच्या सर्व द्वारांमध्ये म्हणजे इंद्रियांमध्ये प्रकाश वास करत असतो डोळ्याच्या ठिकाणी तारतम्य असतं असं असेल त्याला लोभ निर्माण झाला तरी थांबतो मनुष्य सत्वगुणी मनुष्य थांबतो रजोगुणी मनुष्य थांबत नाही ही अडचण राहते हा प्रकाश जो आहे हा प्रकाश एक प्रकारे आत्म प्रकाशाचं किरण करून म्हणून त्याला मिळत असतो नुसता प्रकाश या शब्दाला नाही अर्थ कसला प्रकाश प्रकाश या शब्दाने फक्त आपल्याला हे दिवे वगैरे असं एवढं समजलं सूर्य समजतो कारण हे प्रकाशाचं द्योतक आहे पण मनुष्याच्या बुद्धीला जो प्रकाश आहे तो प्रकाश हा आत्म्याचा प्रकाश आहे शुद्ध जाणीवेचा प्रकाश आहे त्यामुळे या प्रकाशावरून त्या प्रकाशाची कल्पना तुम्ही करू नका करता येणार नाही हा जो प्रकाश आहे हा प्रतिकात्मक आहे तो जो प्रकाश आहे तो प्रकाश जीवनाचं मूळ स्वरूप सांगतो म्हणून कर्मेंद्रियांच्या अंगळी विवेक करी राबवली जात ती करणी होती डोळे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हातापायांना डोळे तुटल्यासारखं होतं नावेकडे ते काम तुटाळी न देखणे ते बिजी जाई आवाज ते वाढली जी भरली जा असं सहज होतं हे प्रकाशाचं लक्षण आहे प्रकाश याचा अर्थ अंतर्यामी असणारं शुद्ध स्वरूप त्याचं किरण मात्र जरी आपल्याला लाभ म्हणून मिळालं तरी देखील अशी महत्वाची गोष्ट घडते आणि या ठिकाणी ती नसते जर सत्वगुणाच्या वेळेला हाच जो प्रकाश आहे हा प्रकाश असा अर्थ घेतला तर रजोगुणाच्या वेळेला कधी प्रकाश असतो असं म्हणा म्हणजे प्रकाश आहे आणि अंधार आहे अशा प्रकारची कोणती तरी गोष्ट घर प्रकाश नाही आणि घर अंधार पडलेला अशी गोष्ट विवर्त याचं लक्षण सांगताना त्या वस्तूवर जर पुरता प्रकाश नसेल आणि अंधारी नसेल तर त्या वस्तूच्या ऐवजी दुसरी कोणती तरी गोष्ट इंद्रियांना प्रतीत होते असं विवर्ताची व्याख्या केलेली होती उदाहरणार्थ एक दोरी पडलेली आहे तुम्हाला एकदम सारा करणं पाहिजे एक आकृती आहे तुम्ही चाललेले आहात आणि एकदम धनस्त होतो छाती किंवा पोटाला कोरा येतो तुम्हाला वाटतं भूत वगैरे आहे की नाही असं होत धड प्रकाश नाही पुरता अंधार नाही अशा परिस्थितीत जो भ्रम निर्माण होतो ते विवर्त असतं आणि रजोगुणाचं जीवन हे बहुतांशी निवडताचं जीवनच आहे बारामतीला मी फिरायला जायचो आणि मग पूर्ण गेल्यानंतर तिथं ध्यानाला बसायचो एका ठिकाणी अशी जागा होती कॅमॉन दाखवता आणि तो कॅमॉनच्या रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी ते कॅमॉनचं पाणी आत घेण्याची सहज होती आणि वॉटर इरिगेशन त्यांचा प्लॅन्ट होता तिथे टँक त्यांनी तलाव केलेला होता त्या तलावात ते पाणी घ्यायचे आवश्यकतेप्रमाणे इरिगेशन घ्यायचे मग तिथून गावाला पाणी पुरवठा होता तिथं जाताना एकदा असं झालं की पाऊस पडून गेलेला होता संध्याकाळच्या वेळेला आम्ही जायचो तेव्हा अर्थात संध्याकाळची वेळ आम्ही पाऊस पडून गेलेला होता घर म्हणजे आकाश असल्यामुळे प्रकार तुमचा नव्हता जे दिवस म्हणून तुम्ही ग्रंथामध्ये वाचता तशी कशी परिस्थिती होते हे तुम्हाला सांगतात तेव्हा मी वाचलेलं नव्हतं विवर्त म्हणजे काय पण जाता जाता एक असं डोक्यावर पडलेलं होत मी आणि माझा एक मित्र होता श्रीकांत बैल खोले म्हणून आम्ही दोघं जायचो आता तिथं कॅनॉनच्या शेवटी तिथं त्या टँकच्या बाजूला ध्यानाला बसायचो आणि रात्री पण असायचो कधी सायकल घेऊन जायचो कधी चालत जायचो त्या दिवशी चालत चाललेलं होतं आणि तिथून जाताना गवत इकडे तिकडे उगवलेलं होतं आणि आमच्या वाटेतच आणि दोन पाऊल वाटा कशा असाव्यात मला असं वाटतं की गाडी जात असल्यावर गवताच्या याच्यावरून गाडी जात असल्यावर ती बरोबर दोन जात तेवढी जागा शिल्लक होती आणि थोडं थोडं गवत भेटलं होतं बाजूला रस्त्यावर आणि असं काहीतरी वेगळं नवीन पडलेलं दिसत तर खरं म्हणजे बाजूने जाऊ शकलो असतो पण असं वाटतं की साप नाही इतकी फजगत होते की साप आहे आणि खरंच वाटायला लागतं साप आहे आणि तो असा करडा रंग किंवा हिरवटचं असा रंग होता तो मी हिरवटकर करडा असा कोणताच न घडता काही असं पडलं असं दिसत होत तर आम्ही तिथून सगळं बाजूने न जाता आम्ही अक्षरशः त्याला दोन तीन वेळेला असे हेवे मागले की हे काय असेल साप आहे का दोन्ही आहे काहीतरी आहे पण पुढे जावे तर मग तो शिंकान म्हणणार की उचल मग्या मला मक्या म्हणायचं लहान पडली उत्तर म्हणाल काही नव्हतं म्हणून मी खाली वाचलो तर तो साप होता तो एकदम असा उडाल्यासारखा झाला आणि कॅनॉनमध्ये पडून गेला विरुळा म्हणतात त्याला पाणी पाण्यात राहणारा साप हे जे विवर्ताचं लक्षण आहे लोभ निर्माण होतो प्रकाश जर नसेल तर लोभ निर्माण होतो पण अंधारही पुरता रजोगुणाच्या वेळेला जीवन तुम्हाला अशा प्रकारची संधी देत असत रजोगुण अशी संधी देत की तुमच्या इंद्रियांना प्रकाश नाही आणि अंधार देखील नाही कर्मप्रवृत्ती मात्र आहे कर्मप्रवृत्ती निर्माण झालेली असल्यामुळं इंद्रियांना आपल्या विषयांच्या संदर्भात उत्सुकता जबरदस्त आहे कर्माला प्रारंभ आहे पण परिणाम म्हणून फलतृप्ती आहे आक्रमा आणि फलतृप्ती असली तरी शहाणा होत नाही स्पृहा म्हणजे कामना किंवा इच्छा मात्र कशा वाढत जातात या सगळ्याचं मूळ कारण अप्रकाश तेच आहे सत्वगुण नसेल तर असंच होत राहत सत्वगुणाचा प्रकाश तुम्हाला निर्मळ असा प्रकाश सतत जाग्यावर राहणार असतो पण रजोगुणी मनुष्य प्रकाशून आतून जर प्रकाश नसेल तर बाहेरच्या प्रकाशाचा तसा उपयोग होत नाही बाहेरच्या प्रकाशात म्हणजे हा जो प्रकाश आहे या प्रकाशात विषय अधिक लोभस वाटतात अजून कमनीय वाटतात तुम्ही कधी कापडाच्या दुकानात गेल्या असता
लागून लागून पिऊन लावले जातात. तुमच्या घरात एका ट्यूबवर भागत पण तिथं मात्र एवढ्या काउंटरवर अशा 10 ट्यूब लावलेल्या असतात, शिवांचं खाली दिवे ठेवलेले असतात. हा प्रकाश जितका वाढेल तितकी इंद्रिय जास्त गुंतात आणि आपण जर प्रकाश असेल आपण जर निर्मळत्व असेल तर गोष्ट अजून वेगळी राहते, तर इंद्रिय सावर नाही राहतात, मग भूल पडायला वेळ लागत नाही. त्यामुळे योगून हा अशा प्रकारे लोक वाढवतो. साधे जरी विषय असले तरी आपल्या गरजा किती, आपल्याला काय हवं आहे याचा पुरता अंदाज वेळ आली की माणूस विसरतो असं लक्षात येतं. वेळ येणार नाही तोपर्यंत परमार्थ देखील त्या माणसाच्या जीवनात मिळतो किंवा परमार्थ नसेल तरी. पण तशा प्रकारची जर संधी तुमच्या जीवनात रजोगुणाने दिली म्हणजे प्रकाश नाही असून आणि अंधकार ही पुरता नाही अशा प्रकारे आणि समोर एक लालसा निर्माण झाली, मग तुम्हाला एक वस्त्र घ्यायचं असेल, एक दारी घ्यायची असेल, एक पेन घ्यायचं असेल, एका ठिकाणी तुम्हाला ट्रीपला जायचं असेल, एका ठिकाणी तुम्हाला जेवायला जायचं असेल, तर तुम्हाला ठरवता येईल असं होत, काही ठरवता येत नाही अशी परिस्थिती. एक चांगलं लेबल करायचं असेल तरी तुम्हाला ठरवता येत नाही, कारण अशा लोकांना नेमका लोभ वाढायला सुरुवात होते. काही काही करायला सुरुवात होतो, कारण प्रकाश जर नसेल तर विवेक नाही का होतो आणि रजोगुणी माणसाची गडबड या ठिकाणीच होते किंवा रजोगुणांचं वैशिष्ट्य नेमकं हेच आहे लोभा म्हणून लोभ निर्माण होतो. लोभ निर्माण झाला की प्रवृत्ती प्रवृत्ती निर्माण झाली की आरंभाला कर्माला कर्माचा आरंभ होतो आणि एवढं करून अशर्मा कर्ण संधी प्रकाशातच काम करत असतो. त्यामुळे प्रवृत्ती तर ठरलेली आहे. काम झाल्यानंतर कोणतीही गोष्ट घेतल्यानंतर आपल्या हातातली पाटली त्याच्याऐवजी दुसऱ्यानी दुसऱ्या भगिनीच्या हातात असलेली पाटली कशी आपण करायला पाहिजे होती असं वाटत. आपण जो दागिना केलाय त्याच्याऐवजी यांनी केलेला दागिना जास्त चांगला असं वाटायला, कारण समाधान म्हणजे आतून मिळणारी गोष्ट आहे आणि आत जेव्हा नसते तेव्हा मग अशी बाहेर दृष्टी द्यायला सुरुवात होते. त्यामुळे अक्षमा आणि स्पृहा अस्पृती पाचवीला उरलेली असते आणि एवढं होऊन देखील त्याचा अंदाज असा असतो की यावेळेला सुटलं म्हणून असं त्याला वाटतं. तो असं म्हणत की माझ्या जीवनाची दृष्टी चुकली, या दृष्टीने चांगलाच नको होता असं तो म्हणत नाही. तो आपण म्हणतो की यावेळेला मी जरा विचार करण्यास कमी पडलो, पुढच्या वेळेला जेव्हा शहर घेऊन तेव्हा जास्त चांगला विचार करू शकेल. त्यामुळं स्पृहा ही गोष्ट त्याच्यातून परत वाढत जाते. स्पृहा वाढल्यामुळे परत लोक असं एक दृश्य त्याच्यावर त्याच्या जीवनात सुरू होत असं भगवंत सांगतात. भगवंत टीका करत नाही, वर्णन करतात. हे व्यक्तिविशेष असणार या व्यक्तिविशेषांचं वर्णन भगवंत करतात आणि भगवंत म्हणतात की रजती प्रलयन दत्वा कर्म संदिशी जाते आणि रजोगुणात असताना जर देह ठेवला गेला तर कर्मासक्त जगतामध्ये परत जन्म होतो. कारण मृत्यू आणि जन्म म्हणजे दोन अंकच आहेत. पहिला अंक संपला की दुसरा अंक सुरू होतो त्याच्यामध्ये फक्त एक पडदा असतो, तसा मृत्यू हा केवळ एक पडदा असतो, परत जन्माला येतो आणि परत जन्माला येतो. आणि अशाच वारेमा कर्माच्या संकटामध्ये संधी प्रकाशामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरं म्हणजे तेव्हा आपण एक दोन तीन उभ्या काढलेले होते. तमसत्व हे अधोमुख म्हणजे यांना दडकून जेव्हा रज आगळीक करतो आणि वर येतो रजोगुण, आपुलया कर्माचा आपुलया कार्याचा मार दावी देण्याचा, आपल्या आपली जी कर्म आहेत त्या कर्मांचा मापून देण्याच्या ठिकाणी चालू मार म्हणताय. देहाच्या दावी कर्मांचा मापूर सुरू होतो. माधवी तरी चिन्हांचा उदय ऐसा हे जेव्हा घडतं तेव्हा या चिन्हांचा उदय होतो. पांढरी वाहूकरी कधी लेकर बेकारी तरीही विषयी सहरी इंद्रिया होईल. वाहूकर निर्माण झाली एकदा सुटली की तिथल्या सगळ्या पदार्थांना वेगळी वेगळी एकमेकांपासून विलग करून शिवायला सुरुवात करते. तुम्ही कधी जर वावटर पाहिलेली असेल आणि विशेष करून राहत वावटर पाहिली असेल तर ती जागा सोडून पुढं 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 जायला लागते. पुण्यात डांबरी रस्त्यावरून अशी वावटर दिसत नाही. त्यावेळेला तिथला हा सगळा वेगळं वेगळा असा होतो, सगळा हलवला जातो आणि इकडे इतस्त असा पसरला जातो, धुमाकूळ होऊन जातो आणि त्याच ठिकाणी केव्हा नाही तर मग ती पुढे 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 चालत जाते अशी ती वावटर असते. आपुलिया कार्याचा मार दावी देण्याचा अशा प्रकारचा धुमाकूळ देहाच्या गावामध्ये निर्माण होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरीही विषयी सरळी इंद्रिया होते तसं विषयाच्या ठिकाणी इंद्रियांना अशी मोकळी निर्माण होते. डोळे डोळ्यांचा विषय, जीभ जिभेचा, आपल्या खाण्याचा विषय, बोलण्याचा विषय, कुठेतरी विनोद वाटला तर की एका भगिनींना फोनवर जवळपास पाऊन तास एक तास बोलायची सवय फोन केला की तासभर बोलल्या. एकदा त्यांचा फोन 10-15 मिनिटातच थांबला तेव्हा विचार म्हणाले की एवढ्या लोकांना कसा आहे ठरला, तेव्हा काय म्हणाले की राम नंबर होता. बोलणं देखील काही कमजोर इंद्रिय नाहीये, म्हणजे जी बोलायला लागली तर ते कमजोर इंद्रिय नाहीये. काही काही लोकांना गप्पा मारण्याची एवढी सवय असते आणि आम्हाला गप्पा मारायला आवडतात असं मोकळेपणाने आणि फार म्हणजे आपण ग्रेट आहोत अशा भाषेमध्ये देखील काही काही स्वतःचं वर्णन करत असतात. आम्हाला बोलायला आवडतं असं आणि न बोलणारा असतो त्याला थोडासा ते काय म्हणतात भूम्या किंवा शाय शाय हा एक शब्द आहे बरं का, शाय आहे असंही म्हणतात. न बोलणाऱ्या माणसाला असं म्हणतात म्हणजे बोलणारा माणूस न बोलणाऱ्या माणसापेक्षा आपल्या स्वतःला बहुतेक वेगळा किंवा विशेष असं काहीतरी समजत असतो. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा इंद्रियांचा धुमाकूळ करतो. खूपच कन्सेप्टिव्हली फार असतं
जन्म होता है। खाण्याची भुकी, पाहण्याची भुकी, परत आरामी पडे तरी विरुद्ध ऐसे नावडे। परदारा परवित्री याच्या जीवनामध्ये वारंवार येते तर त्याच्या याला चूक असं अजिबात वाटत नाही। मग माझ्याला स्वरूप वाटतं त्याच्या मुलींच मला जी मला म्हणून त्यांना अशी शंका आहे की त्यांचे विचार असे काहीतरी त्यांचं वर्तन अशा प्रकारे विचित्र होतं। दोन तीन भगिनी प्रकारचे विचित्र होतं तर एकाने धीर धरून त्यांना विचारलं की हे काय पुण्याचं का करणार, तर ते म्हणाले मला आवडतं म्हणून करतो, तुला करायचं असेल तर तुम्ही कर, काय शब्द काय करा। जर संधी प्रकाश असेल तर हे सगळंच्या सगळं घटक रजोगुण हा संधी प्रकाश आहे जीवनात पडलेला। परदारांनी पडे परी विरुद्ध ऐसे नावडे, आणि जो आपल्या बायकोला म्हणजे तुला करायचा असेल तर तुम्ही विचारत
म्हणजे काय
काहीच नाही। जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा विचार हा काय आहे याचा आपल्याला अंदाजच येत नाही। मग शेळी गेली तोंडे त्यांनी घर चालली, मग शेळीच तो सारखं अवर सगळं विठक वेगळे
ते खातच राहते।
हा थाळीवरील लोहू कधी स्वैरत्वाचा राहू, आणि स्वैरत्व ही गोष्ट अशी आहे याच्यामध्ये मनाला मोकळी करते, इंद्रियांना मोकळी करते, जाब विचार घ्यायला आवडत नाही, आणि याचा फार मोठा संस्कार अंतर्व्यक्तीवर होतो म्हणजे बुद्धीवर होतो, चित्तावर होतो, अंतर्करणावर होतो, मनावर होतो, आणि हळूहळू ते स्वैरत्व हे स्वैरत्व वाटे नसतो। स्वैरत्वाची गंमत अशी की नंतर म्हणतात त्याचा स्वैरत्व आहे असं वाटेल ना समजा। त्याच्याऐवजी मनुष्याची आवश्यकता, भावनेची आवश्यकता, आता कोणतंही नाव त्याला दिलं जाऊ शकतं, मी कुठल्या तरी एका अंगाने बोलत नाही। मग ही गोष्ट जेवणा खाण्याची असो अथवा कोणत्याही भोगाचे स्वैरत्वाची सवय जर लागली त्या हरिश्चंद्र गडकेंच्या विनोदाच्या गंगाच्या चित्राच्या पुस्तकामध्ये एक खूपच दलेल असा मोठा माणूस बसले दाखवत आहे, आणि त्यांनी दिलेली ऑर्डर तो वेटर आ करून त्याच्याकडे पाहतोय, तर तो ऑर्डर देतो की पाच सामोसे, तीन दहीवडे, दोन मसाला डोसा, दोन साधा डोसा, अशी बरीच मोठी ऑर्डर देतो, आणि हा अवमान झाले की असं सर्वात शेवटी त्यांनी म्हटलं आहे की तो आता पाहतोय बेटर। स्वैरत्व हे सर्व इंद्रियांच्या ठिकाणी असतं, माझा मित्र आहे, तुम्ही विश्वास घरानंतर घडू नका। लहानपणचा मित्र असल्यावर कधीतरी काय होतं की लहानपणचे जे मित्र असतात त्यांचं जीवन आता कसंही असलं तरी आपल्याला खूप प्रेम वाटतं त्यांच्याविषयी। तसा तो मला एकदा घडला आणि आपले वडील गेले तेव्हा तो सांगत होता, त्याचे वडील गेले तर कसा पाऊस पडत होता आणि कसे लोक पाहुणे यायला उशीर झाला, कसं न्यायला उशीर झाला, कसं पोटात काही नव्हतं, घरातले सगळे कसे कंटाळलेले होते, मग आम्ही गेलो, मग असं सगळं केलं आणि मला तुला खरं सांगतो दुसरा भात वगैरे जाऊन आपण दिला माझ्या बाजूला फोन भरलं नाही म्हटलं मी जरा बाहेर जाऊन येतो आणि बाहेर जाऊन सरळ वडापाव प्रसंग काय कामकर काय स्वैरत्व हे कोणत्याही प्रकाराने तुमच्या जीवनात येऊ शकतात जेव्हा दोन वडापाव खाल्ला चांगली आणि तेव्हा मला बरं वाटत ज्या दिवशी बळी गेले त्या दिवशी त्यांनी गाड्यावर उभं राहून वडापाव खाल्ला आणि तो कागद होता कारण हे कोणाला सांगू शकत नाही ना मी जवळचा मित्र म्हणून अर्थ ते कागद होता परत आला मी बडे बडे विरुद्ध पैसे नावडे मग शेरी येते मी तोंडे सैंग काही हायवडी लोभू कवी स्वैरत्वाचा राहू वेटाविटा अलाभू तेथे फुले हा स्वैरत्वाचं ती रावण लागलेली असताना जेवढं सापडलं नाही तेवढंच शिल्लक पुढे जायचं घटाड्यातून अलाभू तेथे फुले जे सहज कर्त्यांना मिळालं नाही तेवढंच त्यांना यांच्यापासून पुरत बाकी सगळं यांच्याकडे स्वाहा होऊन जात आणि आड पडल्या उद्यम जाती भलक्या प्रवृत्ती धनंजया हातून नाही आणि समोर असलेला कोणताही उद्योग असेल म्हणत्या कुठल्याही प्रकारचा प्रवृत्ती धनंजया हातून काही प्रवृत्ती माग हात घेण्याची गोष्ट बोलत नाही कशाकरता आपण करतोय काय करतोय ते करून आपण काय मिळवणार आहोत आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय काही काही करतात किती वेळ आपला विचार करतो आमच्या ट्रेडिंग करणारे लोक म्हणाला त्याच्याकडून नेमकं त्याला द्यायचं उद्या बाकी काही नाही मातीला जरी पैसा आला तरी आम्ही मातीचं ट्रेडिंग करतो आम्हाला वस्तूशी काही संबंध नाही आम्ही काही विकणार असं तुम्हाला सांगत एखादा प्रासादू का करावा अश्व भेटू ऐसा अशाच चमरून ठेवली होती आणि एवढं अशा प्रकारे खूप उद्योगात हात घालतात आणि मागचा हात नसतो ही एक गोष्ट असते आणि दुसरी गोष्ट असते तर एखादा प्रासाद बांधावा का करावा अश्व भेटू हा अश्वमेध करणं हे क्षत्रियांना स्वतःचं साम्राज्य पुढे वाटत नाही त्यांच्या साम्राज्यावर कोणी हल्ला करत नाही कोणी त्यांच्या साम्राज्यावर तर आक्रमण करत नाही इतकी शक्ती किंवा सामर्थ्य मिळवलेलं आहे दुसरे ते आघाडी करायची कशी तर घोडा सोडायचा अश्वमेध म्हणजे काय एक घोडा सोडायचा तुमच्या राज्यांच्या सीमेच्या बाहेर एक घोडा सोडून द्यायचा आणि त्या घोड्याला जो आढळेल त्याच्याशी युद्ध झाले ज्या घोड्याला कोणी आढळणार नाही त्याच्याकडून खंडणी केली तेलीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा अचाक छंदू घेऊन फार मोठमोठे प्रासाद जेव्हा नजरेला येतात मी गेलो तो अर्जन झाला तर एवढं काय कुठं अजंठ्याला इतका चकित झालो ते पाहून म्हणजे तुम्ही केला असा काही झालं किती मोठे मोठे हॉल असावेत याला काही कल्पनाच नाही असतात एवढे मोठे मोठे असे हॉल डोंगरात कोरलेले
त्याच्या बाजूला आठ बाय आठच्या असंख्य खोल्या सगळ्या बाजूंनी काढलेल्या होत्या. मला असं वाटतं की एका मोठ्याच्या मोठ्या अशा सभागृहामध्ये सगळ्या बाजूंनी ज्या खोल्या आहेत त्या खोल्यात निश्चित 100-200 असतील. अशा प्रकारचे अग्रणी हॉल किती हॉल असावे पत्ताच नाही. पुष्कळ हॉल असेल काय कल्पना असेल तर एवढं सगळं करण्याची. तर एवढे मोठे हॉल बांधावे त्या हॉलमध्ये भिक्षूंनी प्रार्थनेकरता यावं आणि त्यांना जेव्हा एकांतात ध्यानाला किंवा साधनेला बसायचं असेल तेव्हा आठ बाय आठच्या त्या बाजूच्या खोलीमध्ये जाऊन साधना करावी. बुद्धांना जे शरण आले लोक जर क्षत्रिय मनुष्य गुरु झाला जर ब्राह्मण गुरु झाला जर क्षत्रिय गुरु झाला जर वैश्य गुरु झाला जर शूद्र गुरु झाला एक वेगळाच विषय. खरंच कारण वेगळ्याच विषयाला मी एकदम हात घातला होता. जे क्षत्रिय गुरु होऊन गेले तर त्या गुरुच्या भोवती जे ते निर्माण झालं म्हणजे कशाकरता केलं काहीच कळत नाही. भगवी वस्त्र धारण करून गौतम बुद्ध बाहेर पडले पण सामर्थ्य असं होतं की मोठे मोठे क्षत्रिय देखील नमले त्यांच्या प्याराला पाहून नमले एक राजा सम्राट अशा प्रकारे शांती मिळवतो. पण कृत्य काय झाले तर फार मोठ्या वास्तू निर्माण केल्या. तिथं कोण साधना करणार कधी येऊन बसणार. जरा पाहतो कधी एकाच ठिकाणी एवढं आवाढमूल्य काम कारण सम्राट आहे हातात पैसा आहे कारागीर आहे त्यांना पगार देण्याची हिंमत आहे. खूप काम करत बसतो आपल्या देशाचं जरी ते भूषण असलं तरी पानातील अंगाने जर पाहिजे तर काय केलं. त्या अफगाणिस्तानमध्ये डोंगरात एवढी मोठी किती 120-150 फूट उंचीची मूर्ती केली कशा करता ती बुद्धांची मूर्ती. जर क्षत्रिय गुरु झाला आणि त्यांना क्षत्रिय हा शिष्य म्हणून लागला तर असं आकाश आहार असं काहीतरी त्यांना करावं वाटतं. त्याच्यातून कर्णाली काय हे संधी प्रकाशक केलेलं काम त्याच्यातून काही काही निष्पन्न होत नाही. एवढंही आता बुद्ध धर्म राहिला नाही होत त्याची लोकसंख्या भरपूर आहे पण त्या प्रकाराने करणारे कोण राहिले आणि कोण काय करतो कारण मुळात तर काही नव्हतं. पण बुद्धांना हे थांबवता आलं कारण राजाची जी दृष्टी असते ती दृष्टीच भव्य दिली असते असं असल्यामुळं बुद्धांना हे थांबवता आलं नाही. जेव्हा ब्राह्मण गुरु होतो आचार्य गुरु झाले काही नाही चार ठिकाणी चार धाम तिथं भरपूर ज्ञान निर्माण होईल अशी व्यवस्था केली. हे ब्राह्मण म्हणजे जन्मांतरांगाबद्दल मी म्हणत नाहीये. मी रसगुणाबद्दल बोलतोय मी सत्वगुणाबद्दल बोलतोय मी तमोगुणाबद्दल बोलतोय. वैश्यवृत्तीचा मनुष्य जेव्हा अशा प्रकारे धर्मगुरु बनतो किंवा धर्म निर्माण करतो आणि त्यांना वैश्य हे अनुयायी बहुतांशी लागतात अशा लोकांचा धर्म काय असतो काही नाही. या गावातून उठायचं कमंडलू घ्यायचं दुसऱ्या गावात जायचं दुसऱ्या गावात काय करायचं काही नाही तिथूनही तिसऱ्या गावात जायचं तिथं गेल्यानंतर सांगायचं की ध्यान करा कोण करेल ते करते यांना दुसऱ्या गावात जायचंय आणि पुढच्या करतील त्यांना त्या पार करायचं. म्हणून रजोगुणाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था भगवंतांनी केलेली जर समजून घेतली आपल्या देखील आपल्या जीवनात चांगला प्रकाश पडतो ना. त्यांची एखादा प्रासादुका करावा अश्वमेधू ऐसा अचाक छंद घेऊन येऊची अचाक छंद राज्य स्थापन करायचं असेल तर राज्य कला कला संगीत संगीत नाट्य नाट्य चित्र चित्र लेखन लेखन धर्म धर्म पारमार्थिक उपदेश पारमार्थिक उपदेश सॉक्रेटिसांनी गावात आरास चाललेली होती आणि सॉक्रेटिसाला म्हणाले की चला आरास पाहिला तर म्हणाला की आरास म्हणजे काय असतं एक दिवा तिथे शेजारी दुसरा लावला तर समजा त्याचा कथा प्रकाश पडेल त्याच्या शेजारी दुसरा चौथा असे शंभर हजार हजारो समज आरास म्हणजे काय मान राहिलेली आवश्यकता परमार्थात एवढं असं तरी करायचं असतं वैयक्तिक असता नाही पण गुण काम करत राहतात तत्व रज आणि तम हे गुण काम करायला लागतात मी तिला गरज नाही पण 2500 वाढत मी कमी पडतील उद्या 25000 बनू शकतील 1,00,000 वाढत देखील बसवता येऊ शकतील गुण आपल्या पद्धतीने वर्तन करत असतात सत्व रज आणि तम याची जी व्यवस्था आहे जग चकित होणारच आहे जग दिव्याने चकित होतं गाण्याने चकित होतं प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे तो फार उद्बोधित करून ठेवला की सगळे चकित होऊन जातात ते करायचं हा प्रश्न परमात्म आणि हा परमार्थ जर करायचा असेल तर या गुणांची व्यवस्था कशी होते जगतामध्ये हे पाहणं अतिशय गरजेचं आहे खूपच गरजेचं आहे अशा प्रकारात याच्यातून आपण काही बोध घ्यावा म्हणून तिथे करता आपण कोण टीका करणार म्हणून हा 14वा अध्याय जितका प्रॅक्टिकल आहे तुमच्या माझ्याशी निगडीत असा आहे तो कशा तऱ्हेने पाहिला म्हणजे आपल्याला कळतं कशा तऱ्हेने आपण तो पाहावा कशा तऱ्हेने आपण त्याचे चिंतन करावं म्हणजे आपल्या जीवनात कुठेतरी त्याचा प्रकाश जो सत्वगुणाचा प्रकाश म्हणतात तसा प्रकाश निर्माण होईल आणि होवो ही स्वामी तुमच्या Turn the turn the turn the turn the